श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध 179 क्रमांकाचा हा श्लोक आहे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले. जगी देवस थोरला देव तो चोरलासे गुरु वीण तो सर्वताही न दिसे. आता ह्या श्लोकामध्ये सद्गुरूंचं महत्त्व सांगितलेलं आहे. पुढचाही श्लोक सद्गुरूंच्या संबंधीचा आहे. ह्याच्यामध्ये ते म्हणत आहेत, ज्या मूळ ठिकाणापासून तीन लोक निर्माण झाले, स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ, हे ज्याच्यापासून निर्माण झाले ते ह्या तिन्हीला आश्रय काय आहे, कशाच्या आधारावर आहेत हे निर्माण होतं, राहतं आणि लय पावतं, हे सगळं जे आहे, हे सगळी जी प्रक्रिया विश्वात चालू आहे त्याला कारण कोण आहे. इतर पुष्कळ देव आहेत, त्याची भक्ती लोक सगळे करतायत, परंतु हा मूळ देव कोण आहे, देवराया, त्याच्याबद्दल कुणी काही बोलत नाही, त्याच्याजवळ कुणी जाणत नाही, त्यासंबंधी कुणी चौकशी करत नाही, तो विचाराचा विषयच नाही असं जणू त्याला बाजूला टाकलं आहे. तया देवरायासी कोणी न बोले, त्याच्यासंबंधी काही माहिती आपण घ्यावी, तो शोधावा, तो सापडावा, असं सर्वसामान्य माणसाला अजिबातच वाटत नाही. असं वाटणारी मंडळी सामान्यतः जी आहेत त्याला बद्ध मंडळी म्हटलेली आहे. जी संसारात गुंतलेली आहेत त्यांना कधी इच्छाच होत नाही, पण ज्याला कधी जिज्ञासा निर्माण झाली, तळमळ झाली, तर त्याला मुमुक्षू म्हटलेलं आहे. मग असा मुमुक्षू जो आहे तो सद्गुरूंच्या आणि भगवंतांच्या शोधात लागतो, आणि त्याला जर त्याच्या भाग्याने सद्गुरू भेटले तर तो मुमुक्षू अवस्थेतून साधक अवस्थेमध्ये प्रवेश करतो. आणि साधक अवस्थेचं पहिलं लक्षण सांगितलं आहे, अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरिला संतसंग. ह्या मार्गाला लागायचं असेल तर पहिल्यांदा सगळे अवगुण टाकले पाहिजेत, सद्गुण मिळवले पाहिजेत, मग जाता येईल त्याला. त्याच्यासाठी त्याचं वर्तन कसं पाहिजे, सदाचारी वर्तन पाहिजे, परोपकार आहे, दानधर्म आहे, चांगले पाहिजे, सर्व तऱ्हेनं चांगला पाहिजे, कुठलाही दुर्गुण त्याच्यामध्ये असता कामा नये, अहंकार नसला पाहिजे, संयमित जीवन जगला पाहिजे, वैराग्य पाहिजे. वैराग्याचा अर्थ घोर सोडून कुठंतरी जायचं नाही आहे, तर वैराग्य ही मनाची स्थिती आहे. ज्याला लक्षात येतं की हे सगळे विश्व नश्वर आहे, जाणार आहे, बदलणार आहे, तो विचार करायला लागतो की मग शाश्वत काय आहे. ते शाश्वताचा शोध घेण्यासाठी म्हणून त्याचा जीव तळमळत असतो. म्हणून विवेक आणि वैराग्य हे दोन्ही हातात हात घालून गेलं पाहिजे. अशा तऱ्हेनं त्याला जर वाटायला लागलं तर मग तो त्या मार्गाला लागतो, आणि मग त्याची चौकशी ह्या जो देवराय आहे ती कुणाकडं करायची, संतांच्याकडे. संतांकडे का करायची, त्यांनी त्याला अनुभवलेलं आहे, किंबहुना तेच होऊन राहिलेले आहेत, त्यामुळे ते सांगतील नेमकं काय करायला पाहिजे. म्हणून तया देवरायाशी कोणी न बोले, ते कोणी याचा अर्थ न बोलणारी मंडळी ते सोडून द्या, पण त्यातली क्वचित क्वचित जी कोणी आहेत ती त्यासंबंधी आपल्याला मार्गदर्शन घेऊन करायला लागतात. त्याचं कारण काय, ते म्हणतात जगी थोरला देव तो चोरला असे. असं जर असतं की एखाद्या दुकानात गेलं, पैसे टाकले की ते आपल्याला मिळत आहे, सगळे गेले असते ज्यांना पैसे आहेत ते, इथं तसं नाही आहे, तो चोरला असे. हा जो देव आहे हा अदृश्य आहे, आपल्याला मिळणारा नाही आहे, कळणारा नाही आहे कुठं आहे तो, कसा आहे तो. मग त्याला जाणत्यापाशी विचारायचं, त्याला त्याच्याबद्दल जे विचारायचं आहे ते जाणत्यापाशी विचारायला पाहिजे. कारण काय आहे, हा थोरला देव जो आहे तो शुद्ध आहे, व्यापक आहे, चैतन्यरूप आहे, अणुरेणूत भरलेला आहे, हे सगळं आपण ऐकतो, वाचतो, पण नेमकं त्याच्याविषयी कुणी सांगत नाही. किंबहुना पुष्कळला त्याच्या संबंधीसुद्धा नकारार्थी सांगितलं जातं, असं आहे का, नाही हो. ते श्लोक मागे येऊन गेलेले आहेत, तो पिवळा आहे का, तांबडा आहे का, निळा आहे का, नाही हो तसा वर्णाचा नाही आहे, मग कशा आकाराचा आहे सांगता येत नाही, कारण तो निराकार आहे. मग वर्णन करणार कसं, तो वर्णनात येत नाही. ज्या शब्दाने वर्णन करायचं ते शब्द त्याच्यापर्यंत पोचत नाहीत, तो शब्दातीत आहे. जिथं शब्द संपतात तिथं तो सापडतो. म्हणून ध्यानामध्ये देखील आपण जेव्हा बसतो त्या ध्यानामध्ये देखील सगळं बंद करायचं आहे. शब्द बोलायचे तर नाहीच आहेत, परंतु विचार, त्यासाठी जे शब्द येतात तो विचार देखील बंद करायचा आहे. नाम घ्यायचं आहे, पण नाम घेता घेता नाम देखील जिथं थांबून जातं अशी ती स्थिती आहे. मनाचं ज्या ठिकाणी उन्मन होतं, मन नाही अशी अवस्था, निर्विचार स्थिती, अशा स्थितीत आपल्याला बसायचं आहे. थोडा वेळ नाही आहे, ती शून्य अवस्था आहे. शून्यातून निःशून्य अवस्था आणि महाशून्य अवस्था, अशा तऱ्हेनं ते ध्यानाची साधना व्हायला पाहिजे, त्यात तो सापडणार आहे. म्हणून त्यांनी पुढं म्हटलं आहे याच्यामध्ये, गुरु विण तो सर्वताहीन देसे. पण हे जे सगळं मार्गक्रमण आहे याची ओळख सद्गुरूंच्या शिवाय मिळत नाही. त्यांना कुठलीही शंका आपण विचारा ते बरोबर सांगतात, कारण त्यांचा तो अनुभव असतो. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या स्वानुभवाच्या आधारावर ते आपल्याला मार्गदर्शन करतात, ज्याला प्रचिती असं म्हणतात. ती प्रचितीशिवाय नाही बोलणं. म्हणून असे प्रचिती घेतलेले जे सद्गुरू असतील त्यांच्याकडून आपल्याला ते कळू शकतं. म्हणून गुरु वीण, सद्गुरू जर नाही भेटले तर सर्वथाही न दिसे. कितीही प्रयत्न केलं, एखाद्याने म्हटलं माझ्या बळाने मी पोहोच जाईन, नाही होतात, नाही सापडणार. तो सद्गुरूंचा हात धरूनच जायला पाहिजे. म्हणून गुरूंचं महत्त्व ह्याच्यात सांगितलेलं आहे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवराया अशी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरला से, गुरु विण तो सर्वथाही न दिसे. जय जय रघुवीर समर्थ.